येहेस्केल अध्याय 10. मग मी पाहिले की करुबीम दूताच्या चार पंख असलेल्या जीवांच्या डोक्याच्या माथ्यावर जे घुमटाच्या आकारासारखे काही होते त्याच्यावर निलमण्याच्या राजसनाच्या आकृतीसारखे काही माझ्या दृष्टीस पडले. मग परमेश्वर देव तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाशी बोलला आणि म्हणाला, करुबाच्या खालील चाकाच्या मध्यभागात जा व आपल्या दोन्ही हातात जळते करुबाच्या मधून कोलीत घे आणि ते शहरावर पसरून टाक. मग तो पुरुष मी पाहत असताना गेला, करुब घराच्या उजव्या बाजूला उभा राहिला. जेव्हा तो पुरुष आत गेला तेव्हा ढगांनी आतल्याविषयी भरून गेल्या. परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागल्या. त्यांनी घर भरून गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या. मग बाहेरील अंगणात करुबाच्या पंखात आवाज मी ऐकला. तो सर्वसामर्थी परमेश्वर देवाच्या वाणीसारखा होता. मग असे झाले की तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाला देवाने आज्ञा केली आणि म्हणाला, करुबाच्या मध्ये असलेल्या चाकांच्या मध्यभागी असलेला विस्तव घे. मग तो पुरुष चाकाच्या बाजूला जाऊन उभा राहिला. एका करुबाने इतर करुबीमाच्या मध्ये जेथे आग आहे तेथे आपला हात लांब केला आणि ती आग उचलून तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाच्या हाती दिले. तो पुरुष ती आग घेऊन तेथून निघून गेला. मी करुबाला पाहिले, तो पहा मनुष्याच्या हातासारखे हात त्याच्या पंखाच्या खाली होते. मग मी पाहिले तेव्हा पहा करुबाच्या बाजूला चार चाकी होती. एक एक चाक एका करुबीमाच्या शेजारी होते आणि ती चाके वेंडूर मण्यासारखी दिसत होती. ती चारही चाके एकासारखीच दिसत होते. एक चाक दुसऱ्यात असल्यासारखी ती चाके होती. जेव्हा ते चालत ते कोणत्याही एका दिशेला चालत असत. ते चालत असताना वळण घेत नव्हते. त्यांचे तोंड ज्या दिशेला होते त्याच दिशेने ते सरळ चालत होते. त्यांची सर्व शरीरे त्यांचे हात पाठ आणि त्यांचे पंख देखील डोळ्यांनी झाकलेले होते आणि त्यांच्या सभोवतालाची चाकेही डोळ्यांनी झाकलेली होती. जसे मी ऐकले तो त्या चाकांना गरगर फिरवणारी चाके असे म्हटले गेले. त्यांना प्रत्येकाला चार तोंडे होती. पहिले तोंड करुबाच्या तोंडासारखे होते, दुसरे तोंड मानवाच्या तोंडासारखे होते, तिसरे तोंड सिंहाच्या तोंडासारखे, चौथे तोंड गरुडाच्या तोंडासारखे होते. मग करुब प्राणी हे मी खबार नदी शेजारी पाहिले. ते उभे झाले जेव्हा करुब चालत होते, चाके त्यांच्या बाजूला चालत होती आणि जेव्हा करुब उंच उडत होते चाके पंखासोबत पृथ्वीच्या वर घेतले जात होते. त्याची चाके हालत नव्हती तर ती स्थिर अशी त्यांच्यासोबत राहत होती. जेव्हा करुब उडत होते ते चाके बाजूला राहत होती आणि जेव्हा ते उभे राहत चाके उभे राहत होती त्या जिवंत प्राण्याचा आत्मा त्या चाकात होता. मग घराच्या उंबरठ्यावरून परमेश्वर देवाचे गौरव बाहेर करुबावर जाऊन राहिले. तेव्हा करुबाने त्यांचे पंख उंच केले आणि माझ्या देखत ते पृथ्वीवरून उडाले. त्यांची चाकेही त्यांच्या बाजूला होती. परमेश्वर देवाच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे झाले आणि मग इस्रायलच्या देवाचे गौरव त्यांच्यावर वरून खाली आले. मी खबार नदीच्या अतिरी इस्रायलच्या देवाच्या आसनाखाली ज्याला पाहिले तो हाच जिवंत प्राणी होता. मग ते करुब आहेत असे मला कळले. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. पंखाच्या खाली मनुष्याच्या हातासारखे हात होते. खबार नदीजवळ मी पाहिलेल्या दृष्टांतात होती तसेच त्यांचे चेहरे होते आणि ते प्रत्येक आपापल्या समोर सरळ चालत होते.